नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री तशेंच उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नाईक हांणी आयज खासदार निधीतल्यान 3 दिव्यांग व्यक्तींक 3 चाकी मोटरसायकली दिल्यो. फाटल्या 6 महिन्यांत 54 लाखांवयर पर्यटकांनी गोंयांक भेट दिल्या अशी माहिती पर्यटक संचालकान दिल्या. पर्यावरण संवर्धन आनी थळाव्या लोकांक येणावळ मेळची ह्या हेतान गोंय रान उदरगत महामंडळान दक्षिण गोंयच्या सास्टीन काजूची लागवड सुरू केल्या. आनी 14-17 ऑगस्ट या काळांत पणजे जावपी गोंय राज्य चित्रपट महोत्सवाच्या फाटभुयेर गोंय मनरिजवण संस्थेन 48 वरां भितर लघुपट तयार करपाची सर्त आयोजित केल्या. पुराय खबरो. केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री तशेंच उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नाईक हांणी खासदार निधीतल्यान आयज 3 दिव्यांग व्यक्तींक 3 चाकी मोटरसायकली दिल्यो. तशेंच साकळे आमोणेच्या विठ्ठल रखुमाई मंदिराक स्पीकर भेट दिली. खासदार निधीतल्यान आजवेर 12 दिव्यांग व्यक्तींक अशा पद्दतीच्यो 3 चाकी मोटरसायकली दिल्यात. हे खेरीज सोलर स्ट्रीट लायट, 3 शाळांक बस, हे शिवाय कांय पंचायतींनी कोयर एकठांय करपाक गाडी दिवपाची अशी मागणी केल्या. ही मागणी विचाराधीन आसा. हे खेरीज शाळांक झेरॉक्स मशीन खासदार निधीतल्यान दिला. तशेंच मसूणभूंय कम्युनिटी हॉल बांदपाचें काम सुरू जाला. आपल्या ह्या कारकिर्दीन उण्यांत उणे 50 तरी कामां खासदार निधीतल्यान करपाची मोख आपणे दवरल्या अशी माहिती ह्या वेळार श्रीपाद नाईक हांणी दिल्या.
बंधु जो है उनके लिए 3 व्हीलर स्कूटर का अरेंजमेंट हमने किया हुआ है. पिछले 2 महीने पहले ऐसे ही हमने 3 ऐसे स्कूटर दिए हुए थे. आज फिर 3 का डिस्ट्रीब्यूशन आज यहाँ हो रहा है. स्कूल के लिए हमने स्कूल बस पहुँचाई है और कई उनके डिमांड है जो और कई 15 स्कूल से हमें डिमांड आई हुई है. MPLAD से हो या CSR फंड से हो उनकी मांग हम निश्चित तौर से पूरी करते हैं.
गर्मीच्या दिसांनी लेगीत गोंयांक भेट दिवपी पर्यटकांचो आंकडो वाडला. फाटल्या 6 महिन्यांत 54 लाखांपरस चड पर्यटकांनी गोंयांत भेट दिली अशी माहिती पर्यटन संचालक केदार नाईक हांणी दिली. अंदू जानेवारी ते जून मजगतीच्या गोंयांत वट्ट 54.55 लाख पर्यटकांनी भेट दिली. तातूंत 51.84 लाख देशी जाल्यार 2.71 लाख विदेशी पर्यटक आशिल्ले. जानेवारी म्हयन्यांत पर्यटकांची सगळ्यांत चड गर्दी जाल्ली. ह्या वेळार 10.56 लाख पर्यटकांनी भेट दिली. तातूंत 9.86 लाख देशी आनी सुमार 70,000 विदेशी पर्यटक आशिल्ले. ताचे उपरांत फेब्रुवारी 9.5 लाख पर्यटकांनी गोंयांक भेट दिली. तातूंत 8.44 लाख देशी जाल्यार 61,000 वयर विदेशी पर्यटक आशिल्ले. मार्चान 8.89 लाख पर्यटकांनी गोंयांक भेट दिली. तातूंत 8.32 लाख देशी जाल्यार 56,000 वयर विदेशी पर्यटक आशिल्ले. एप्रिलांत 8.42 लाख पर्यटकांनी गोंयांक भेट दिली. तातूंत 8.14 लाख देशी जाल्यार 28,000 विदेशी पर्यटक आशिल्ले. मे म्हयन्यांत 9.27 लाख पर्यटक गोंयांत आयले. तातूंत 8.97 लाख देशी तर सुमार 30,000 विदेशी पर्यटक आशिल्ले. जुनान वट्ट 8.34 लाख पर्यटक आयिल्ले. तातूंत 8.8 लाख देशी जाल्यार 25,000 विदेशी पर्यटक आशिल्ले. देशी आनी संवसारीक पावड्यार प्रचार मोहीम चड खर केल्या. गोंयची वळख फकत दर्यादेग न्हय तर दायज ते आध्यात्मीक आनी वेलनेस ट्रीट्स मेरेन विंगड विंगड अणभव दिवपी थळ म्हणून घटमूट केल्या अशें पर्यटन संचालक केदार नाईक हांणी सांगले. पर्यावरण संवर्धन आनी थळाव्या लोकांक अर्थीक येणावळ अशे 2 हेत नदरेमुखार दवरून गोंय रान उदरगत महामंडळान दक्षिण गोंयच्या सास्टीन काजूची लागवड व्हडा प्रमाणान हातान घेतल्या. ह्या मोहिमेची सुरवात आयज वेळेच्या बाराडी ह्या गांवांतल्यान जाली. ह्या मोहिमे सकयल ह्या गांवांत सुमार 1,000 काजू रोपांची लागवड केल्या. सास्टीच्या वेळी सयत करमणे, चिचोणे, बेतालबाटी, वारका, केळशी आणि माजोड्डे या 7 गावांनी अशी लागवड करतले अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार परब हांणी दिली. आयच्या उक्तावणाच्या सुवाळ्याक वेळयेचे सरपंच लुडविना फर्नांडीस, रान उदरगत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार परब, थळावे फादर डॉयस डायस, विल्डा तिमलो, रिजनल फॉरेस्ट ऑफिसर अभिषेक नाईक आणि विपीन फळदेसाय हाजीर आशिल्ले. ही मोहीम गोंय रान उदरगत महामंडळाचे अध्यक्ष आणि पर्येचे आमदार डॉ देविया राणे हांच्या मार्गदर्शनाखाला हातात घेतिल्ली असून फुडल्या 10 दिसांत सास्त्रीतल्या हेर स पंचायत वाठारांनी ही मोहीम चालीक लायतले अशी माहिती परब हांणी दिली. थळावे सरपंच आणि पंच वांगड्यांकडल्यान हे मोहिमेक बरो प्रतिसाद मेळटा. गांवच्या लोकांनी ह्या मोहिमेक आदार दिवचो असो उलो परब हांणी मारलो. गोंय हस्तकला महामंडळ हांणी पणजेच्या पुलीस मुख्यालयाच्या मुखार आशिल्ल्या तांच्या अपरांत मांड एम्पोरियमात कोकोनट सेल इको फ्रेंडली राखी म्हणल्यारूच नाल्लाच्या कट्टेपासून तशेंच नाल्लाच्या हेर भागापासून तयार केल्ल्यो राखी विकपाची घोषणा केल्या. कोकोनट सेल इको फ्रेंडली राखी वरवीं थळाव्या कारागिरांक विक्री आउटलेट दिवन गोंयच्या पारंपारीक हस्तकलेचो प्रचार करून ही हस्तकला तिगोवन दवरपाच्या हेतान ह्यो राखयो हस्तकला महामंडळान विकपाक हाडपाचो निर्णय घेतला. ह्यो राखयो 21 जुलय सावन विकपा खातीर उपलब्ध आसतल्यो. तशेंच डायमंड मोती तशेंच हेर सजावटीच्या सामानापासून तयार केल्ल्यो राखयो ह्या वेळार विकतले. पर्यावरणपूरक तशेंच पारंपारीक हस्तकलेची जतनूक करच्या हेतान गोंय हस्तकला महामंडळान हो तुस्त करपासारखो उपक्रम चालीक लायला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
चौदा ते 17 ऑगस्ट या काळात पणजे जावपी गोंय राज्य चित्रपट महोत्सवाच्या फाटभुयेर गोंय मनरिजवण संस्थेन 48 वरां भितर लघुपट तयार करपाची आगळी वेगळी सर्त ह्या महोत्सवान आयोजित केल्या. 2 ऑगस्टाक सकाळी 10 वरांचेर लघुपटा खातीर गोंय मनरिजवण संस्था कार्यालयान विशय दितले जाल्यार लघुपट 4 ऑगस्टाक सकाळी 10 मेरेन गोंय मनरिजवण संस्थेकडेन दिवचो पडटलो. ह्या सर्तीन वांटो घेवप्याक इत्सूक आशिल्ल्यां खातीर अर्ज करपाची मुजत आयच्यान सुरू जाता जाल्यार 25 जुलयाक ही मुजत सोंपता अशी माहिती गोंय मनरिजवण संस्थेची उपाध्यक्ष डिलायला लोबो हिणे पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिल्या. ह्या सर्तीन जैतिवंत जाल्ल्या पयलो आनी दुसरो थारिल्ल्या सिनेमांक 25,000 रुपया इतले इनाम दितले. हे खेरीज उत्कृष्ट दिग्दर्शक 15,000, बेस्ट सिनेमॅटोग्राफी 15,000, बेस्ट एडिटर 15,000, बेस्ट अभिनेतो 15,000 तशेंच बेस्ट अभिनेत्री 15,000 रुपया ह्या प्रमाण इनामां दितले अशी माहिती ह्या वेळार लोबो हिणे दिल्या. उच्च माध्यमीक वा महाविद्यालय पावड्यार विद्यार्थी स्वयंसेवक म्हूण राष्ट्रीय सेवा येवजणेन बरी कामगिरी केल्ल्या आनी आतां सरकारी वा हेर क्षेत्रान उचेल्या पदाचेर काम करपी नागरिकांविशी म्हायती एकठांय करपाचो वावर सुरू जाला. राष्ट्रीय सेवा येवजण खात्याच्या महाराष्ट्र आनी गोंय विभागीय संचालकांनी ही म्हायती दिल्या. उच्च माध्यमीक वा कॉलेजीच्या पावड्यार राष्ट्रीय सेवा येवजणेचो स्वयंसेवक म्हणून काम करतना फकत देशाची सेवा करपाक प्रेरीत आशिल्ले विद्यार्थीच मुखार वतात आनी उपरांत आपल्या नोकरेन वा वेवसायान प्रामाणीकपणान काम करतात आनी थंयच राष्ट्र सेवा येता अशा राष्ट्रीय सेवा येवजणेच्या स्वयंसेवकांची देशभरातली म्हायती एकठांय करपाचें काम हातांत घेतलां अशें तांणी सांगलें. गोंय राज्यांतल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आनी उच्च माध्यमीक विद्यालयाच्या प्राचार्यांनी राज्यांतल्या राष्ट्रीय सेवा येवजणेच्या माजी स्वयंसेवकांची म्हायती प्रादेशीक संचालकांक धाडची अशें ह्या विशींच्या खबरेंत म्हळां. गोंय वेधशाळेन दिल्ले म्हायती प्रमाण फुडले 7 दीस राज्यांतल्या 2 जिल्ह्यांनी मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास आसा जाल्यार कांय जाग्यांचेर उटंगाराचो पावस पडपाची शिटकावणी दिल्या. तशेंच राज्यांत वराक 30 ते 40 किलोमीटर वेगान वारें व्हांवपाची शक्यताय आसा. फाटल्या 24 वरांत राज्यांत सांग्या 88.8 मिलीमीटर असो सगळ्यांत चड पावस पडला जाल्यार म्हापसा सगळ्यांत उणो म्हळ्यार 13.4 मिलीमीटर पावस पडला. हेर तालुक्यांनी फोंड्या 55, केपे 50, दाबोळी 41.4, मुरगांवां 40.4, मडगांवां 38.2, पेडण्या 33.8, धारबांदोडा 32.6, पोरणे गोंया 29.3, साकळे 21.8, पणजे 19.7, काणकोणा 18.6 आनी वाळपय 18 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. बुद्धीबळ ग्रँडमास्टर कॉनेरू हॅम्पी, डी हरिका आनी आर वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख आणि फिडे वर्ल्ड ह्युमन्स कपाच्या क्वार्टर फायनलींत प्रवेश केलो, जाका लागून भारत सर्तीच्या अंतीम 8 टप्प्यांत 4 खेळाडू आशिल्लो पयलो देश थारला. ह्या चारूय बायल खेळगड्यांनी काल तांचे टायब्रेक खेळ जिखून जॉर्जियातल्या बटुमी हांगा अंतीम 8 टप्प्यांत प्रवेश केला. परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री तशेंच उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नाईक हांणी आयज खासदार निधींतल्यान 3 दिव्यांग व्यक्तींक 3 चाकी मोटरसायकली दिल्यो. फाटल्या 6 म्हयन्यांत 54 लाखां वयर पर्यटकांनी गोंयांत भेट दिल्या अशी माहिती पर्यटक संचालकान दिल्या. पर्यावरण संवर्धन आनी थळाव्या लोकांक येणावळ येवची ह्या हेतान गोंय रान उदरगत महामंडळान दक्षिण गोंयच्या सास्टीन काजूची लागवड सुरू केल्या. आनी 14-17 ऑगस्ट या काळांत पणजे जावपी गोंय राज्य चित्रपट महोत्सवाच्या फाटभुयेर गोंय मनरिजवण संस्थेन 48 वरां भितर लघुपट तयार करपाची सर्त आयोजीत केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.